पहिले राजे अध्याय 14। यात सुमारास यराबामाचा पुत्र अबिया आजारी पडला, तेव्हा यराबाम आपल्या पत्नीला म्हणाला, तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहिया या संदेशाला भेट, मी इस्रायलचा राजा होणार हे भाकीत त्यानेच केले होते, तसेच वेश पालटून जा, म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत। यराबामाने त्याच्या पत्नीला संदेष्ट्याकडे 10 भाकरी, काही पुऱ्या आणि मधाचा बुदला घेऊन पाठवले। मग आपल्या मुलाबद्दल विचार, अहिया तुला काय ते सांगेल। मग यराबामाने सांगितल्यावरून त्याची पत्नी शिलोला अहिया या संदेष्ट्याच्या घरी गेली। अहिया खूप वृद्ध झाला होता आणि म्हातारपणामुळे त्यास अंधत्वही आले होते, पण परमेश्वराने त्यास सूचना केली, यराबामाची पत्नी आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येत आहे, तिचा पुत्र फार आजारी आहे। मग अहियाने तिला काय सांगायचे तेही परमेश्वराने त्यास सांगितले। यराबामाची पत्नी अहियाच्या घरी आली, लोकास कळू नये म्हणून तिने वेश पालटला होता। अहियाला दारात तिची चाहूल लागली, तेव्हा तो म्हणाला, यराबामाची पत्नी ना तू, आत ये, आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस। मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे, परत जाशील तेव्हा इस्रायलाचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामाला सांग। परमेश्वर म्हणतो, अरे यराबाम, इस्रायलाच्या सर्व प्रजेतून मी तुझी निवड केली, तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली। यापूर्वी इस्रायलावर दाविदाच्या घराण्याचे राज्य होते, पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले, पण माझा सेवक दाविद याच्यासारखा तू निघाला नाहीस, तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे, मनपूर्वक मलाच अनुसरत असे, तो योग्य असलेल्या गोष्टी करीत असे, पण तुझ्या हस्ते अनेक पातके घडली आहेत, तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशांपेक्षा ती अधिक गंभीर आहेत, माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस, तू इतर देवदेवतांच्या मूर्ती केल्यास याचा मला खूप राग आला आहे। तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन, तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन, मग तो इस्रायलात बंदित असो की मोकळा, जसे आगीत शेण काहीही शिल्लक राहत नाही, त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ नाश करीन। यराबामाच्या घरातल्या ज्याला नगरात मरण येईल त्यास कुत्री खातील, आणि शेतात रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष होईल। परमेश्वर हे बोलला आहे। अहिया संदेष्टा यराबामाच्या पत्नीशी बोलत राहिला, त्याने तिला सांगितले, आता तू घरी परत जा, तू नगरात शिरल्याबरोबर तुझा पुत्र मरणार आहे, सर्व इस्रायल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील। ज्याला रितसर मुठमाती मिळेल असा यराबामाच्या घराण्यातला हाच राहील, कारण फक्त त्याच्याच ठाई इस्रायलाचा देव परमेश्वर याला काहीसा चांगुलपणा दिसून आला आहे। परमेश्वर इस्रायलावर नवीन राजा नेमील, तो यराबामाच्या कुळाचा सर्वनाश करील, हे सगळे लवकरच घडेल। मग परमेश्वर इस्रायलाला चांगला तडाखा देईल, इस्रायल लोक त्याने भयभीत होतील, पाण्यातल्या गवतासारखे कापतील। इस्रायलाच्या पूर्वजांना परमेश्वराने ही चांगली भूमी दिली आहे, तिच्यातून या लोकास उपटून परमेश्वर त्यांना युफ्रेटिस नदी पलीकडे विखरून टाकील। परमेश्वर आता त्यांच्यावर भयंकर संतापला आहे, म्हणून तो असे करील। अशेरा मूर्ती त्यांनी उभारली त्याचा त्यास संताप आला। आधी यराबामाच्या हातून पाप घडले, मग त्याने इस्रायल लोकास पापाला उद्युक्त केले, तेव्हा परमेश्वर त्यांना पराभूत करील। यराबामाची पत्नी तिरसा येथे परत आली, तिने घरात पाऊल टाकता क्षणी तिचा पुत्र मेला। सर्व इस्रायल लोकास त्याच्या मृत्यूचे दुःख झाले, त्यांनी त्याचे दफन केले. या गोष्टी परमेश्वराच्या भाकिताप्रमाणेच घडल्या. हे वर्तवण्यासाठी त्याने त्याचा सेवक अहिया या संदेशाची योजना केली होती. राजा यराबामाने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या, लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करीत राहिला. इस्रायलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात त्याने जे जे केले त्याची नोंद आहे. यराबाम 22 वर्षे राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र नादाब त्यानंतर सत्तेवर आला. शलमोनाचा पुत्र रहबाम यहुदाचा राजा झाला तेव्हा तो 41 वर्षांचा होता. यरुश्लेमेमध्ये त्याने 17 वर्षे राज्य केले. परमेश्वराने स्वतःच्या सन्मानासाठी सर्व वंशातून या नगराची निवड केली होती. इस्रायलातील इतर नगरांमधून त्याने हेच निवडले होते. रहबामाच्या आईचे नाव नामा, ती अम्मोनी होती. यहुदाच्या लोकांच्या हातातून अपराध घडले. या प्रकारे परमेश्वराने जे करू नका म्हणून सांगितले ते त्यांनी केले. परमेश्वराचा कोप होईल अशा चुका त्यांच्या हातून होतच राहिल्या. त्यांच्या पूर्वजांच्या पापांपेक्षाही त्यांची पापे वाईट होती. या लोकांनी उंचवट्यांवर देवळे, दगडी स्मारके आणि स्तंभ उभारले. परकीय दैवतांसाठी हे सारे होते. प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार वृक्षाखाली त्यांनी हे केले व अशेरा मूर्ती स्थापिल्या. परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीर विक्रय करणारेही पुरुष वेश्या त्या देशात होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहुदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात यापूर्वी जे लोक राहत असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्रायलाच्या लोकास दिला होता. रहबामाच्या कारकिर्दीचे 5वे वर्ष चालू असताना मिसरचा राजा शिशक याने यरुश्लेमेवर स्वारी केली. त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि महलातील खजिना लुटला. अरामाचा राजा हदादेजर याच्या सैनिकांकडून ज्या शलमोनाने सोन्याच्या ढाली आणल्या होत्या त्याही त्याने पळवल्या. दाविदाने त्या यरुश्लेमेमध्ये ठेवल्या होत्या. सोन्याच्या सगळ्या ढाली त्याने नेल्या. मग रहबाम राजाने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या ढाली केल्या, पण या मात्र पितळी होत्या, सोन्याच्या नव्हत्या. महलाच्या दरवाजाजवळील रखवाली करणाऱ्यांना त्याने त्या दिल्या. राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा प्रत्येक वेळी हे शिपाई बरोबर असत. ते या ढाली वाहत आणि काम झाल्यावर त्या ढाली ते परत आपल्या ठाण्यात भिंतीवर लटकवून ठेवत. यहुदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा रहबामाच्या सर्व गोष्टींची नोंद आहे. रहबाम यराबाम यांचे परस्परात अखंड युद्ध चाललेले होते. रहबाम मेला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दाविद नगरात त्यास पुरले. याची आई नामा, ती अम्मोनी होती. रहबामाचा पुत्र अबियाम यानंतर राज्यावर आला.